chinimandi.com podcast.
व्हीसी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 7 डिसेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट, आज बाजारात मध्य मागणी दिसून आली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3170 रुपये ते 3210 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3175 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3225 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3240 रुपये ते 3350 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3120 रुपये ते 3170 रुपये होता, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3215 रुपये ते 3300 रुपये होता, तर M30चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.